सायबर साक्षर प्रस्तुत ऐकना या मराठी विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत ज्या व्यक्ती आहेत त्या मॉडेल आहेत, ॲक्ट्रेस आहेत आणि अनुराग कश्यपच्या यंगराड या मराठी चित्रपटातल्या त्या प्रमुख भूमिकेत होत्या आणि नुकत्याच झी मराठीच्या लावण्यवती त्या विजयी झालेल्या आहेत आणि पहिल्या लावण्यवती त्या विजयी झालेल्या आहेत. अशा आपल्यासोबत आहेत शिरीन पाटील मॅडम. तर नमस्कार मॅडम आणि स्वागत आहे तुमचं या आजच्या शोमध्ये.
थँक्यू.
सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला असं विचारायचंय की सायबर सिक्युरिटी हा जो काही विषय तर याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? म्हणजे सायबर सिक्युरिटी अवेअरनेस हा लोकांमध्ये खूप कमी आहे, तर मग हा विषय लोकांकडून इग्नोर केला जातो, तर या बाबतीत तुमचं काय मत आहे?
मला असं वाटतं ना की जेव्हा आपण इंटरनेटचं इतकं मोठं जाळं बघतोय आणि आत्ता म्हणजे आपले बांधकाम म्हणजे बांधकाम करणारे मजूर बांधवापासून तर आपले बांधकाम मंत्र्यांपर्यंत प्रत्येक माणूस हा इंटरनेट वापरतो आहे, किंवा प्रत्येक माणूस आपण बघतो की सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, काहीही असेल ते प्रत्येक माणसाला याचे ज्ञान आहे. आणि आपण ह्या गोष्टीचं कुठे शिकवलं जात नाही की सोशल मीडिया कसा वापरायचा किंवा इंटरनेट कसं हँडल करायचं हे कुठे शिकवलं जात नाही, आणि तरीही प्रत्येक माणसाला हे येतं. तर मला पर्सनली मला असं वाटतं की जसं तुम्ही इंटरनेट कसं वापरायचं हे शिकता तसं त्याच्याबद्दलचा जो अवेअरनेस आहे तोसुद्धा तुम्ही पर्सनली स्वतःहून शिकायला हवा. आणि मी म्हणेन की आपण जसं सोशल मीडियाचा वापर बघतोय तशाच प्रकारे आपण क्राईम्स बरेच होत आहेत सोशल मीडियाचे. आणि मी असं म्हणेन की आपली विवेकबुद्धी जी आहे ती जागेवर ठेवून तुम्ही जर ती गोष्ट वापरली तर आपला म्हणजे विचार करण्याची निगेटिव्ह कुठला गोष्ट त्याच्यातनं होणार नाही असं मला वाटतं.
तर तुम्ही तुमच्या या ग्लॅमरच्या फील्डमुळे वगैरे तर सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असाल,
बरोबर?
तर मग त्याच्यामध्ये खूप वेळेला कसं असतं की आकड्यांना खूप महत्त्व दिलं जातं की किती फॉलोअर्स आहेत, किती लाईक्स आहेत, तर तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात आणि या आकड्यांना तुम्ही किती महत्त्व देता?
मी फारशी ॲक्टिव्ह नव्हते लावण्यवतीच्या आधी, पण कसं असतं ना की एखादा कलाकार आत्ता म्हणते मी ह्या काळामध्ये कलाकाराला आपलं इंस्टाग्राम किंवा फेसबुक बघून आपल्या ऑडिशनसाठी म्हणजे बोलावलं जातं, किंवा मीसुद्धा बघते की बरेच डिरेक्टर्स आहेत जे ऑनलाईन कलाकार शोधत असतात आणि ते आपलं अकाउंट बघणार आणि मग त्यावरून ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. सो कलाकारासाठी हे अकाउंट म्हणजे खरंच खूप महत्त्वाचं असतं. आणि आकडे माझ्यासाठी किंवा कुठल्याही कलाकारासाठी काही फरक नाही पडत आकड्याने, तर तुमची कला आणि तुम्ही किती प्रेझेंटेबल आहात ते महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे माझंही तुम्ही जर कधी अकाउंट बघाल तर फार मला आकड्यांना महत्त्व नाही आहे, कारण माझी आत्ता सुरुवात आहे, मला हळूहळू लोक ओळखू लागले आहेत, तर हळूहळू लोक मला फॉलो करणं. आपण फॉलोला मराठीत म्हणतो की एखाद्या व्यक्तीला फॉलो करणं, दॅट ही इज आयडियल हा आपण शब्द मानला जातो. पण हे जे आपण जग बघतो की माझे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, 2 मिलियन फॉलोअर्स आहेत, सो दिस इज नॉट की हे तुम्ही आयडियल नाही आहेत, हे तुम्ही विकत घेऊन किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेले हे आकडे असतात.
तर आता जी नवीन जी पिढी येते किंवा मग जी अगदी लहान वयात ज्यांना स्मार्टफोन्स मिळालेले आहेत यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची मेंटॅलिटी आलेली असते की आज मी पोस्ट केली आज मला 5 लाईक्स आल्या, मी उद्या पोस्ट करेल तर मला याचे 10-15 लाईक्स आल्या पाहिजे, की एखाद्या दिवशी जर लाईक्स आल्या नाहीत तर त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते किंवा डिप्रेशन मध्ये जातं. तर अशा लोकांना तुम्ही किंवा अशा विशेष करून मुलींना काय सांगाल?
तुम्ही म्हणालात की लहान, तर मी लहान मुलांना ह्या गोष्टी वापरायला देणं हे मी पूर्णपणे पालकांची जबाबदारी समजते. कारण मी जेव्हा लहान होते मला आठवतं मी पहिला फोन बघितला होता जेव्हा मी 9वी किंवा 10वीत होते आणि तो पण असे छोटेचे फोन यायचे तेव्हा, तर तेव्हा इंटरनेट वगैरे काही नव्हतं. तर त्यामुळे आम्ही किंवा आपल्यासारखी जी मुलं आपण मोठे झालो आहे ते एकमेकांमध्ये मिसळून किंवा आपण मैदानी खेळ वगैरे खेळून मोठे झालो आहे, त्यामुळे आपल्याला खूप ह्या इंटरनेटचं आकर्षण वगैरे नाही आहे, किंवा आकर्षण नाही आहे पण मी म्हणेन की गरज आहे इंटरनेटची. म्हणजे इंटरनेट हे जितके वाईट मार्गाने वापरता येतं तितके चांगल्या मार्गाने वापरता येतं. तर तुम्ही म्हणाले की लहान मुलांना खूप अडिक्शन झालं आहे, तर मग लहान मुलांचं मी पूर्णपणे पाल्यांवर जसं मी म्हणाले, आणि मी मुलींना सांगेन की आता बरेच आपण बघतो की आता फेसबुकला पण आलं आहे यू कॅन लॉक युअर प्रोफाईल, फेसबुकला. सो अशा बऱ्याच गोष्टी सोशल मीडियाने काढल्या आहेत. इंस्टाग्रामसाठी पण काही काही पॉलिसीज आहेत, तर त्याचा नीट अभ्यास करून किंवा 10 लोकांना विचारून मग त्यात करा काहीतरी पुढे. म्हणजे तुम्हाला शून्य ज्ञान असताना तुमचे म्हणजे मी म्हणेन की लाईक्स मिळवण्यासाठी आपलं शरीर विक्री किंवा मी म्हणेन की असे विचित्र फोटोज टाकणं, एक्सपोज करणं, तर ह्या गोष्टीने तुम्हाला त्रास होईल, मुलामुलींना त्रास होईल. आणि मुख्यत्वे मी म्हणेन की मुलींना ह्या गोष्टींना खूप सामोरं जावं लागतं, आपण बरंच बघतो.
अगदी बरोबर. तर तुमचं जे फील्ड आहे म्हणजे तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट आहातच, की ऑनलाईन ऑडिशन्स चे नोटिफिकेशन्स टाकले जातात की ऑडिशन्स आहेत दिल्लीला, मुंबईला किंवा अगदी कुठल्या तरी खेड्यापाड्यातल्या ठिकाणी सुद्धा ऑडिशन्स चालतात आणि याच्या ऑनलाईन सर्रास ॲडव्हर्टाईज दिल्या जातात. खूप वेळेला या ॲडव्हर्टाईज खोट्या असतात, पर्सनली तिकडे बोलवलं जातं आणि मग मुलींना महिलांना कदाचित तिथे शारीरिक किंवा मानसिक इजा पोचू शकते. तर मग हे कसं ओळखायचं की एखादी ऑडिशन जावं नाही जावं, खरी आहे खोटी आहे, जेन्युइनिटी कशी फाइंड आउट करायची?
जसं तुम्ही म्हणाले की कशी जेन्युइनिटी कशी फाइंड आउट करायची, पण मी म्हणेन की जेन्युइनिटी फाइंड आउट करण्यासाठी असा कुठला काही फॉर्म्युला वगैरे नाही आहे. तर तुम्ही जेव्हा ऑडिशन्स ऑनलाईन बघता तर त्याच्या खालचं नाव असतं तिथे लिहिलेलं असतं, डिटेल्स असतात, कॉन्टॅक्ट डिटेल्स असतात, वेबसाईट्स असतात. सो यू कॅन क्रॉस चेक. किंवा माझ्यासारख्या किंवा अनेक प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये ह्या क्षेत्रामध्ये थोडंफार नाव असलेले किंवा बरंच नाव असलेली माणसंही खूप मदतीला हात पुढे करत असतात. तर मीही म्हणेन की माझीही मदत कुणालाही कधीही लागली, मी 24 तास अवेलेबल आहे. तुम्ही विचारू शकता की कोण जेन्युइन आहे, कुठे ऑडिशन देणं योग्य आहे, योग्य नाही आहे, तर असे बरेच रस्ते असतात तुम्ही फाइंड आउट करण्याचे. पण मी म्हणेन की म्हणजे अंधळ विश्वास ठेवून कुठेही जाणं हे चुकीचंच आहे. आणि त्यात आपण बरेच ठिकाणी बघतो की आई वडील अशिक्षित असतात आणि अशा ठिकाणी ह्या गोष्टी जास्त घडतात, किंवा ज्यांना ह्या क्षेत्राचं आकर्षण असतं पण ज्ञान नसतं, असे बरेच आपण घर बघतो, खेडेगावातली मुलं मुली असतील आणि त्यांचा जास्त करून फायदा असा ठिकाणी घेतला जातो. तर त्यांनी फक्त सजेशन घ्यावं आणि मगच.
म्हणजे हे याच्यात कसं की काही मुलं किंवा मुली घर सोडून सुद्धा जातात, म्हणजे आता मुंबईला जायचं आणि आपलं करिअर करूनच यायचं, काही प्रमाणात त्याला सोशल मीडिया आणि फिल्म्स पण जबाबदार आहेत असं आपण म्हणू शकतो. पण या सगळ्या ज्या ऑडिशन्स असतात तर या काही वेळेला ऑनलाईन घेतल्या जातात आणि ऑनलाईनमध्ये विश्वास संपादन केला की मग कुठेतरी फिजिकली बोलवलं जातं, तर मग तिथे काही धोका निर्माण होऊ शकतो. तर मग असं जर घडलं तर अशी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही अशी सिस्टीम आहे का की ज्याच्याकडे आपण कंप्लेंट करू शकतो, का फक्त सोशल मीडियावरती आवाज उठवायचा, कदाचित त्या गोष्टीला पण समोरचा घाबरतो?
कसं असतं की 100 माणसातला एक माणूस चुकीचा असला की 99 माणसांवर पण ब्लेम केला जातो. तर मी इतकी हे पुरले नाही आहे अजून ह्या क्षेत्रामध्ये, पण तरी पण मला जितके अनुभव आले, जितके मी लोकांना भेटली आहे, मोठमोठ्या लोकांना भेटली आहे, तर मी म्हणेन की 99% हे क्षेत्र खूप चांगलं आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. पण प्रत्येक माणसामध्ये किंवा प्रत्येक पेटीमध्ये एक तरी आंबा खराब निघतोच, तर त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही एका माणसासाठी पूर्ण क्षेत्राला चुकीचं म्हणणं, कारण आपण बघतो ना, अरे बापरे ती सिनेमा क्षेत्रातली आहे म्हणजे नाही नाही. आपण हे भरपूर ठिकाणी बघतो की त्या क्षेत्रात जाण्यासाठी बरेच पाल्य आपल्या मुलांना जाऊ देत नाही पुढे, कारण ते वाईट आहे, तिथे वाईट गोष्टी चालतात. तर ह्या काही चुकीच्या लोकांमुळे पूर्ण क्षेत्राला नाव ठेवलं जातं आहे आज. पण तुम्ही म्हणाले की असं काही आहे का जिथे कंप्लेन करता येईल, तर आजपर्यंत मला किंवा माझ्या कोणी ओळखीत, टचवूड म्हणजे असं नाही की माझ्या ओळखीमध्ये असं कोणाला प्रसंग आला नाही अजून, त्यामुळे मला काही आयडिया नाही आहे. पण नक्कीच म्हणजे ह्या क्षेत्रातली बरीच थोर माणसं आहेत जी ह्यात मदत करतात. आपण सोशल मीडियावर पण बघत असतो की जेव्हा आता मी टू आलं होतं मागे, तेव्हासुद्धा सर्व म्हणजे कलाकारांनी आवाज, बरोबर, कलाकारांनी आवाज उठवला होता.
अगदी बरोबर. तर तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहात, तर तुम्हाला असा कधी प्रसंग आला आहे का की काहीतरी विचित्र लोकांचे मेसेज येतात किंवा कोणी अश्लील फोटो पाठवतं किंवा व्हिडिओ पाठवतं, तर मग असा जर प्रसंग आला तर मग तेव्हा तुम्ही काय पाऊल उचलता, म्हणजे इग्नोर करता, ब्लॉक करता की सडेतोड उत्तर देता?
कसं असतं की समोरचा अशाच अपेक्षेने मेसेज करत असतो की शिव्या जरी घातला तरी रिप्लाय हवा असतो, तर त्यामुळे ऑफकोर्स म्हणजे 1000 लोक कॉन्टॅक्ट करणारच तुम्हाला, तर मलाही कॉन्टॅक्ट केले आहेत बऱ्याच लोकांनी, मी बरेच इग्नोरही केले आहेत. पण फेसबुकला रिसेंट माझ्या घरी एक अनुभव आला होता, माझ्या आईचं क्लोन अकाउंट तयार केलं गेलं होतं फेसबुकवरती आणि त्या तिच्या त्या कॉन्टॅक्टवरनं आम्हाला रिक्वेस्ट आले आणि बऱ्याच कॉन्टॅक्टला पैसे मागितले गेले. तर म्हणजे आईला कॉल जायला लागले की अगं तू बरी आहेस ना, तू ॲडमिट आहेस का, तुला पैसे हवेत का. आणि आईची एक मैत्रीण पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गुगल पे पण तिने ऑन केलं आणि तेव्हा तिला नाव नाही दिसलं तिथे, म्हणून ती थांबली. तर अशा बऱ्याच गोष्टी होत असतात, पण ह्याने घाबरून जाण्यासारखं काहीच नाही आहे. फेसबुकने किंवा सोशल मीडियाने अशा बऱ्याच गोष्टी तयार केल्या आहेत, तुम्ही रिपोर्ट करू शकतात. आणि 10 रिपोर्ट आले की अकाउंट ब्लॉक होतं, तर त्यामुळे अशा खोट्या गोष्टींना, म्हणजे मी म्हणेन की जाळ्यात अडकण्यापेक्षा तुम्ही त्याचं काय करता येईल पुढे याचं ज्ञान घेऊन आणि मग पुढे जायला हवं.
बरोबर. तुमच्या क्षेत्रामध्ये खूप तुम्ही अनेक लोकांशी रोज भेटत असाल, वेगवेगळे नवीन ओळखी होतात, तर मग फिजिकली एखाद्याची ओळख झालेली आहे तो तुम्हाला नंतर डिजिटली मेसेज करतो, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपवर नंबर मिळतात, तर मग असा तुम्हाला अनुभव आला आहे का एकदम वाईट की हा माणूस फिजिकली बोलताना रिअल लाईफमध्ये वेगळा बोलतोय आणि अचानक डिजिटली हा खूपच क्लोज होण्याचा प्रयत्न करतोय?
असे अनुभव बरेच येत असतात, प्रत्येकाला येत असतात. आणि जेव्हा तुम्ही 100 लोकांना भेटतात त्यातले 10 तर म्हणजे कसं असतं की स्त्रीला एक वरदान मिळालं आहे की तिला चांगली नजर आणि वाईट नजर ही खूप लवकर समजत असते. तर त्यामुळे आपण कुठल्या व्यक्तीशी कुठल्या मर्यादेपर्यंत बोलायचं आहे किंवा कुठपर्यंत संबंध ठेवायचं आहे हे तिला समजत असतं, आतून समजत असतं. तर त्यामुळे मला अनुभव असा तरी अजून तरी नाही आला आहे, कारण म्हणजे देवाकृपेने खूप चांगली माणसं मला भेटली आहेत आणि मी खूप चांगल्या माणसांसोबत माझं क्षेत्रात मी पदार्पण पण खूप छान माणसांसोबत केलं आहे आणि अजूनही मी खूप छान माणसांसोबत काम करते आहे. तर असा वाईट अनुभव नाही आला आहे. पण म्हणजे मी अजूनही, जरी मी 24 वर्षाची असले आज, तरी पण मला एक छोट्या मुलीसारखं वागवलं जातं पूर्ण क्षेत्रामध्ये. डायरेक्टर दादा असतील किंवा लावण्यवतीच्या सेटवरती सगळे थोर माणसं असतील, तर त्यांनी एक छोट्या मुलीसारखं वागवलं आहे. त्यामुळे मला काही किंवा कुणालाही असं खर्चटलं तरी प्रत्येकाचं लक्ष असतं, तर ते खूप काळजी घेतात नवीन येणाऱ्या किंवा येऊ पाहणाऱ्या मुला मुलींची.
अगदी बरोबर. पण इंडस्ट्रीच्या बाहेरचे जे लोक असतात जे तुम्हाला म्हणवतील की मी फॅन आहे तुमचा वगैरे, किंवा मी तुमचे फोटोज बघितले आणि नंतर ट्रोल करतात किंवा मग त्याच्यावरती अश्लील कमेंट्स करतात, तर अशा लोकांना तुम्ही काय उत्तर द्याल?
आपण जितके मोठे होतो तितके आपले, म्हणजे मी म्हणेन की शत्रू तयार होत जातात.
बरोबर.
आणि जितके तुमचे शत्रू जास्त तितके तुम्ही चांगलं काम करताय असं मला तरी वाटतं. तर मी म्हणेन की ट्रोल करणं ऑफकोर्स चुकीचंच आहे हे ट्रोल करणं, कारण कुठली व्यक्ती काहीही काम करत असले, म्हणजे मी म्हणेन की व्यवसाय व्यवसाय जरी असला तरी ती कष्ट आहेत, त्यामागे काहीतरी कष्ट आहेत. तर त्या कष्टाचं तुम्ही भान ठेवून आणि थोडे तरी तुम्हाला त्याचं किंमत असायला हवी. तर प्रत्येक कलाकार असेल किंवा आपण मोठं, म्हणजे मी बॉलिवूडबद्दल सुद्धा बोलते की ठीक आहे आज ते असं लाविश आयुष्य जगत असतील, पण त्यामागे त्यांचे खूप कष्ट आहेत, त्यांनी सोचलं आहे सगळं. तर हे ट्रोल करणं चुकीचंच आहे, पण प्रत्येकाला उत्तर देणं तर शक्य नाही होत, तर त्यामुळे इग्नोर करणं हेच
अगदी बरोबर
योग्य असेल.
तर फायनान्शियल फ्रॉड्स जे असतात ते खूप असतात, किंवा मग डेटिंग साईट्स असतील किंवा मॅट्रिमोनियल साईट्स असतील, हे पण फ्रॉड्स खूप असतात. तर मॅट्रिमोनियल साईट्स असतील किंवा डेटिंग साईट्स असतील याच्यावरती खूप फेक प्रोफाईल्स आहेत, तर डेटिंग साईटचा उपयोग करून फ्रेंडशिप केली जाते किंवा मग काही डेट्स शोधल्या जातात, तर हे करणं कितपत योग्य आहे?
मी ह्यावर बोलणं, म्हणजे मी इतकी मोठी नाही आहे की ह्यावर बोलेन किंवा फार अनुभवी नाही आहे, पण प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न असतो हा, कारण योग्य डेटिंग ॲप्स पण आहेत, आपण बघतो म्हणजे लीगल आहेत जे, ज्याने खूप लोकांचं चांगलं झालं आहे किंवा चांगलं जीवनसाथीसुद्धा मिळालेलं आहे. तर हे डेटिंग साईट चुकीचं आहे हे मी म्हणणार नाही, पण फेक प्रोफाईल क्रिएट करणं आणि मग ते क्लोन करणं हे सगळ्या गोष्टी ह्या चुकीच्या आहेत. पण मग त्यात पण सेम की तुम्हाला ओळखता यायला हवं आणि तुमचं कुठपर्यंत तुम्हाला शेअर करायच्या गोष्टी ह्या तुमच्यावर पर्सनली येतात.
अगदी बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की सायबर अवेअरनेस असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. मॅडमने त्यांचे व्ह्यूज आणि एक्सपिरियन्सेस आपल्याला शेअर केले, पण सायबर अवेअरनेस ही जी गोष्ट आहे ही खूप जास्त गरजेची आहे, मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रातील असाल. तर आपण आता पुढच्या आपल्या भागाकडे येऊ. तर मॅडम, सायबर साक्षरकडून आमची एक मूव्हमेंट आहे की ज्यामध्ये #expose him, म्हणजे जर तुम्हाला कोणी असं मेसेज करत असेल तर त्याला इग्नोर करून ब्लॉक करून सोडून देण्यापेक्षा त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणीच जागेवरच एक्सपोज करू शकतो. त्याचा जे काही चॅट आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, तुमच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर टाकायचा आणि त्या व्यक्तीला जगासमोर एक्सपोज करायचा की हा व्यक्ती तर समाजामध्ये वावरताना असा चांगला म्हणून वागवत आहे आणि मुलींची किंवा महिलांची तो अशा अश्लील भाषेत बोलतोय किंवा मग काही विचित्र शिविगाळ करतोय. तर यामुळे काय होईल की त्याच्या मनात भीती निर्माण होईल आणि इथून पुढे येणाऱ्या अनेक लोकांच्या मनात भीती निर्माण होईल की अरे की कोणीतरी आपल्याला एक्सपोज करू शकेल. तर तुम्हाला जर असा काही अनुभव आला किंवा तुमच्या ओळखीत कोणाला आला तर तुम्ही नक्कीच हा हॅशटॅग यूज करू शकाल. आपला जो शेवटचा मुद्दा आहे की जे पालक आहेत किंवा मग जे अशिक्षित आपण म्हणू शकतो की अनफॉर्च्युनेटली ते कमी शिकलेले आहेत पालक, पण त्यांना लॉकडाऊनमुळे किंवा ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल द्यावा लागतो आहे आणि काही पालकांचं असं म्हणणं असतं की एक पर्टिक्युलर शिक्षण घे, पण त्यांचं मुलांची इच्छा असते की नाही मला ॲक्टिंगच करायची आहे, या क्षेत्रातच जायचं आहे. तर जे आता 8वी 9वीत आहेत किंवा मग आता करिअर त्यांची सुरुवातच झालेली नाही पण त्यांना ॲक्टिंग करायचं आहे, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की इंडस्ट्रीत जाण्यासाठी ॲक्टिंग हा एकमेव मीडिया आहे की अजून काही करता येऊ शकेल?
नाही, इंडस्ट्रीत येण्यासाठी ॲक्टिंग हा एकमेव नाही आहे, कारण की मी सुद्धा यातनंच गेली आहे. माझं ॲक्टिंग करणं हे माझं प्राधान्य कधीच नव्हतं. मी मास मीडिया करते, सो मला ह्या फील्डमध्ये घुसण्यासाठी बरेच रस्ते आहेत, बरेच आहेत. तर त्यातला मी एक मास मीडिया हा निवडला होता आणि आय मीन टू ॲडव्हर्टायझिंग. तर मग सेल्स अँड मार्केटिंग हे सुद्धा चॅनलमध्ये किंवा फिल्म्समध्ये सुद्धा वापरलं जातं. तर एक रस्ता नाही आहे ह्या फील्डमध्ये घुसण्यासाठी. आणि आपण बघतो की ग्लॅमर किंवा झकझकाट आहे हा जो पूर्ण इंडस्ट्रीमधला जे आपल्याला दिसतं, तर ते खरं नाही आहे. त्याच्या मागे बरीच गोष्टी असतात, पडद्यामागे बऱ्याच गोष्टी असतात. आणि इव्हन आमचा लावण्यवतीचा पण जो कार्यक्रम झाला त्यामागे आमची 20 दिवसाची मेहनत होती, दिवस रात्र मेहनत केली आणि मग त्यानंतर हा जो झगमगाट आहे हा जगाला बघायला मिळाला आहे. तर आपण म्हण तुम्ही म्हणाले की अशिक्षित किंवा ज्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान कमी आहे, अशी लोक किंवा अशी मुलं मुली ह्या झगमगाटाला बघून आकर्षित होतात आणि मग त्यांना वाटतं की इथे येणं म्हणजे फक्त. आणि मी म्हणेन की हो, यावं, स्वप्न बघावी, प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा हक्क आहे, पण त्यासाठी कुठली प्रोसिजर थ्रू तुम्हाला जावं लागतं, ती प्रोसिजर शिकणं किंवा टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत पोहोचायला हवं. कारण ह्या क्षेत्रात पोहोचण्यासाठी चुकीच्या मार्गाने पण काही मुलं मुली बघतो आपण की जे येतात किंवा ते मार्ग अवलंबतात. तर त्यांच्यासाठी मी सांगेन की ठीक आहे, तुम्हाला यायचं आहे, खूप चांगली गोष्ट आहे, खूप छान आहे की तुम्ही स्वप्न बघता इथपर्यंत पोहोचण्याची. आणि तुम्ही स्वप्न बघावे म्हणून आम्ही इथे आहोत की आम्हाला बघून तुम्ही स्वप्न बघा. पण तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही टप्पे पूर्ण करा. म्हणजे सर्वात पहिला टप्पा मी म्हणेन की शिक्षण. शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. ती तुम्ही कोणीही बघा, इवन आपण रितेश देशमुख सरी बघितले किंवा कोणीही पण बघितलं की दे आर ग्रॅज्युएटेड और समवेअर एल्स. ते आधी शिकले आणि मग ह्या फील्डमध्ये आले. सो शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आधी शिक्षण पूर्ण करा, त्यानंतर शिक्षणा थ्रू ह्या फील्डमध्ये एंट्री करा. आपण ललित असेल किंवा NSD असेल, अशा बरेच वेज आहेत. तर टप्प्याटप्प्याने तुम्ही पोहोचाल तर तुम्ही त्या झगमगाटात अजून उजळू शकाल.
अगदी बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल मॅडमने आपल्याला खूप जास्ती चांगलं गाईड केलेलं आहे आणि त्यांचे सगळे व्ह्यूज आणि एक्सपिरियन्सेस आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. परत आपली जी मुवमेंट आहे #exposhim त्याबद्दलही आपण त्यांना माहिती दिली. तर आज आपण मॅडम आल्या त्याबद्दल त्यांना आपण एक ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट देऊया. तर आज आपल्यासोबत होते शिरीन पाटील मॅडम. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आज आलात. तर मित्रांनो, आपण पुढच्या वेळेला भेटू, याच दिवशी याच वेळेला याच भागात. पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.